मी तू पणाचा भाव टाकल्याखेरीज खरा आनंद माणसाला मिळत नाही. असा भाव जागृत करण्याचा सतत प्रयत्न म्हणजेच भक्ती साधना. ती अहर्निशच करायची असते. जीवाचं शिवाशी ऐक्य कायमचं आहेच, ते नाही असं वाटणं हेच तर जीवाचं अज्ञान आहे. म्हणूनच एक बहुरंगी देखावा माणसाला सर्वत्र दिसत असतो आणि मोह घालीत असतो. परंतु खऱ्या योगी पुरुषाला सर्वत्र मीच आहे या गुरुवाक्याचा अनुभव आलेला असल्यामुळं तो नेहमीच निजानंद भोगीत असतो. तोच विषय होतो आणि विषयीही. तिथं त्यागाची आणि भोगाची भाषाच निरर्थक ठरते. विषयी विषय आपण होऊनी नोहे भोगी त्यागी, गगनमठीचा योगी सदा स्वानंद भोगी.
गगनमठीचा योगी योगी, गगनमठीचा योगी सदा स्वानंद भोगी, सदा स्वानंद भोगी. गगनमठीचा योगी योगी, गगनमठीचा योगी. विषयी विषय आपण होऊनी, विषयी विषय आपण होऊनी नोहे भोगी त्यागी, नोहे भोगी त्यागी, नोहे भोगी, नोहे त्यागी, नोहे भोगी, नोहे त्यागी. गगनमठीचा योगी योगी, गगनमठीचा योगी. दत्तावधूत प्रेमानंदे, दत्तावधूत प्रेमानंदे, सदा स्वानंद भोगी. गगनमठीचा योगी योगी, गगनमठीचा, गगनमठीचा, गगनमठीचा योगी.